सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत आपके साथ। वेलकम करता हूँ आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो भाई चाय के दीवाने आपको हर जगह पे मिलेंगे, इसलिए तो कहते हैं ना कि जो जिंदगी जीते वही तो चाय पीते। पण त्यात मशीनचा चहा म्हटलं की नको वाटतो, म्हणजे त्याची चव जरा वेगळी लागते नाही का। छान अद्रक गवती चहा इलायची टाकून वाफळलेला चहा पिण्याची जी मज्जा असे ना, ती त्या मशीनमधल्या चहाला नाही येत लवकर नाही। आणि ह्याच मशीनच्या चहाला कंटाळून नोएडा दिल्लीमधल्या दोन तरुणांनी करोडांचा टर्न ओव्हर केलाय बरं का। अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा अशी त्यांची नावं आहेत। ऑफिसमधल्या मशीनच्या चहाला कंटाळून ही दोघं जण ना ऑफिसच्या खाली एक चहाची टपरी होती तिथे चहा पिण्यासाठी गेली होती आणि तिथेच त्यांना चाय कॉलिंगची आयडिया सुचली। चाय कॉलिंग काय? चाय कॉलिंग म्हणजे ऑफिसमध्ये किंवा घरोघरी एका कॉलवर गरमागरम चहा पार्सल पोहोचवायचा, याला म्हणतात चाय कॉलिंग। असं करता करता या चहाचा गेल्या 5 वर्षात कोटींचा टर्नओव्हर झालाय। हो, कोट्यावधी रुपयांचा टर्नओव्हर झालाय। आज इसी चाय के प्रेमी की बातें यहां पे होने वाली है। जी हाँ, सगळ्या चहा प्रेमींसाठी आज इथे ज्या चहाच्या गोष्टी इथे होणार आहेत की चहा पिता पिता चहाचा बिझनेस करता करता तुम्ही कोट्यावधी रुपये कसे कमवू शकता। लेकिन थोड्या वेळामध्ये उससे पहले कुछ गाने आपकी ओर, जिसमें आपके पास आने वाला है बाजीराव मस्तानी मूवी से गाना ये दीवानी। मस्तानी आपके पास आएगी बस थोड़ी ही देर में। ऐकवतोय थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।